ಸದ್ಗುರು ಕರೆ ನಿಮಕ ಏಕ ಹರ ನಾಮ ಮನ ಸೀತಲ ಲಗ ಖುಷಿಯ ಪಾತ ಮೇರೆ ಮನ ಕಸ ಜಿತಲಾಯ ಏಕಸ ಬಿನ್ ಸಬ ಧಂದ ಹೈ ಏಕಸ ಬಿನ್ ಸಬ ಧಂದ ಹೈ ಸಬ ಮಿಥ್ಯಾ ಮೋ ಮಾಯ ಲಖ ಖುಷಿಯಾ ಪಾತ ಹರ ನಾಮ ಮನ ತಾನ ಸೀತಲ ಖುಷಿಯಾ ಪಾತ ಜಿಸ್ಕೋ ಪೂರಬ ಲಿಖ್ಯಾ ತಿನ್ ಸದ್ಗುರ ಚರಣ ಗಹೇ ಸಫಲ ಮೂರತ ಸಫಲಾ ಘಡೀ ಸಚ್ಚೆ ನಾಲ ಪ್ಯಾ ದುಖ ಸಂತಾಪ ನ ಲಾಗೈ ಜಿಸ ಹರ ಕಾ ನಾಮ ಅಧಾ ಸಫಲ ಮೂರತ ಸಫಲಾ ಘಡೀ ಸಚ್ಚೆ ನಾಲ ಪ್ಯಾ ದುಖ ಸಂತಾಪ ನ ಲಾಗೈ ಜಿಸ ಹರ ಕಾ ನಾಮ ಅಧಾ ಜಿಸ ಹರ ಕಾ ಸಫಲ ಮೂರತ ಸಫಲಾ ಘಡೀ ಸಚ್ಚ ನಾಲ ಪ್ಯಾ ದುಖ ಸಂತಾಪ ನ ಲಾಗೈ ಜಿಸ ಹರ ಕಾ ನಾಮ ನಿಮಕ ಏಕ ಹರ ನಾಮ ಮನ ಸ್ಥಾನ ಸೀತಲ
ಮನ ಸ್ಥಾನ ಸೀತಲ
ಮತ್ತೇಕ ಹರ ನಾಮ ಮೇರಾ ಮನ ತನ ಸೀತಲ ಲಖ ಖುಷಿಯಾ ಪಾತ खान सुहावा पवित्र है, जिथे संत सभा कोई सही नो मिले, जिन पूरा गुरु
भाई गुरदास साहब जी अपनी बाणी अंदर फरमाउंदे, राजे दियां राणियां ते बहुत हन, राज उस घर विच जाएगा जिथे सपुत्र होवे, जिथे पुत्र नहीं होवेगा उथे राज नहीं जा सकता। भाई साहब जी दूजी मिसाल देंदे हन, समुद्र दे हिक उते कई जहाज चलते हैं, पर चंगा जहाज वह समझा जाएगा जेड़ा किनारे ते लग गया। काम उसे विचों ही मिलना है, कार्ज उसे विचों ही सवरना है जेड़ा किनारे ते आके सही सलामत लग गया। हीरे लभण लई पहाड़ां दियां कंधरां विच, मोती लभण लई इंसान समुद्र विच जांदे हन, पर इतने सारे मनुख दे जान दे बावजूद सारिआं नूं ओ हीरे ते मोती नहीं मिलदे। जिस दे भाग विच ए मोती आ गया ओहदे घर विच आनंदो आनंद हो जांदा है। इसे तरह गुरु दे कोल सारी दुनिया आंदी है, सारे गुरसिख आंदे हन, माई भाई आंदे हन। हुण पता क्यों किवें लगे गुरु किदे उते खुश है, ये खुशियां ते पातशाहियां किस मनुख नूं मिलणगियां, गुरु कोल ते सारे पहुंच गए, निशानी की है? भाई साहब जी कहिंदे ने जिदे उते गुरु की दृष्टि हो जाए, गुरु की नज़र होवे, असी नज़र दे पात्र बणीए, बाबा ऐसे कम करावे गुरु दियां नज़रां थले आवीए, गुरु साडे वल वेखे। भाई साहब जी कहिंदे ने गुरु कोल आया उन्हां दा सफल है जिन्हां दे उत्ते गुरु की कृपा है। गुरु की दृष्टि आ जाए फिर उसके घर किसी गल की कमी नहीं रहती, लख खुशियां पातशाहियां जे सतगुर नदर करे, बाबे की नदर हो जाए। साहब कहिंदे ने चतुर दिशा कीनो बल अपना सिर ऊपर कर धारे हो, कृपा कटाक्ष अवलोकन कीनो, ਐ ਥੋੜਾ ਜਿਹਾ ਨਜ਼ਰ ਭਰ ਕੇ ਵੇਖਿਆ ਤੇ ਸੇਵਕ ਦੇ ਸਾਰੇ ਦੁੱਖ ਦੂਰ ਹੋ ਗਏ। ਪਰ ਸਿਰਫ ਨਜ਼ਰ ਕਰਨ ਦੀ ਦੇਰ ਹੈ, ਬਾਬੇ ਦੀ ਦ੍ਰਿਸ਼ਟੀ ਪੈਣ ਦੀ ਦੇਰ ਹੈ। ਜਿਵੇਂ ਉਸ ਪੌੜੀ ਦਾ ਕੋੜ ਦੂਰ ਹੋ ਗਿਆ ਸਾਹਿਬ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਦੇਵ ਜੀ ਦੀ ਦ੍ਰਿਸ਼ਟੀ ਪੈਣ ਤੇ, ਇਸੇ ਤਰ੍ਹਾਂ ਗੁਰਮੁਖਾਂ ਦੇ ਗੁਰਸਿੱਖਾਂ ਦੇ ਘਰ ਵਿੱਚ ਲੱਖਾਂ ਪਾਤਸ਼ਾਹੀਆਂ ਤੇ ਖੁਸ਼ੀਆਂ ਆ ਜਾਂਦੀਆਂ ਹਨ ਜਦੋਂ ਗੁਰੂ ਦੀ ਦ੍ਰਿਸ਼ਟੀ ਆ ਜਾਏ। ਭਾਈ ਸਾਹਿਬ ਜੀ ਫਰਮਾਉਂਦੇ ਹਨ, ਜੈਸੇ ਨਰਪਤ ਅਨੇਕ ਬਨਤਾ ਵਿਆਹਤ ਹੈ, ਜਾਂ ਕੇ ਸੁਤ ਜਨਮ ਹੈ ਤਾਂ ਹੀ ਗ੍ਰਹਿ ਰਾਜ ਹੈ, ਜੈਸੇ ਦਦ ਬੋਹਿਤ ਬਹਾਏ ਦੇਤ ਚਉ ਹੋਰ, ਜੋਈ ਪਾਰ ਪਹੁੰਚੇ ਪੂਰਨ ਸਭ ਕਾਜ ਹੈ, ਜੋਈ ਪਾਰ ਪਹੁੰਚੇ ਪੂਰਨ ਸਭ ਕਾਜ ਹੈ। ਜੈਸੇ ਖਨਵਾਰੋ ਅਨੰਤ ਖਨਵਾਰੋ ਖੋਜੈ, ਜੈਸੇ ਹੀਰਾ ਹੱਥ ਆਵੇ ਤਾਂ ਕਹਿ ਬਾਜ ਬਾਜ ਹੈ, ਤੈਸੇ ਨਵਤਨ ਔ ਪੁਰਾਤਨ ਗੁਰ ਸਿੱਖਣ ਮੈਂ, ਜਾਂ ਪਰ ਕਿਰਪਾ ਕਟਾਚ ਤਾਂ ਕਹਿ ਛਬ ਛਾਜ ਹੈ। ਇੱਕ ਹਰ ਨਾਮ